काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. कारण ते विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.
शत्रूंना मात, लढतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ.